हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी विकी भोयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत धनंजय जाधव, चेतन सतार, ईश्वर ठाकरे आणि योगेश जाधव या सगळ्यांनी मिळून हॅपी बर्थडे डिअर. तुमची हजारो साल, साल के दिन हो 50,000. मीनाक्षी पाटील हिचा असतो आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत तिच्या वडिलांनी. त्यांचं नाव आहे योगेश्वर पाटील. मीनाक्षीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चेतन जाधवचाही असतो आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतोय त्याचा बेस्ट फ्रेंड प्रणव. हॅपी बर्थडे चेतन. नाशिकमध्ये ज्यांचे कुणाचे वाढदिवस म्हणून आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी कडक ट्रॅक्स येत आहेत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.